आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. अस्तंत बंगालान विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या निमाण्या पांवड्या खातीरचो प्रचार तेंगशेर पावला. देशांत साऱ्याचो उणाव आशिल्ल्याचो काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी केल्लो आरोप केंद्रीय रसायन आनी सारे मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी न्हयकारला. भारतीय रिझर्व्ह बँकेन पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड हांकां दिल्लो बँकींग परवानो रद्द केला. इराणचे विदेश मंत्री अब्बास अराकची काल राती आपल्या प्रतिनिधी मंडळा बरोबर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद शारांत पावल्यात. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल बेंगलुरून जाल्ल्या खेळांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून गुजरात टायटन्साचेर 5 विकेटींनी जैत मेळयले. आता पुराय खबरो. अस्तंत बंगालान विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या निमाण्या पांवड्या खातीरचो प्रचार तेंगशेर पावला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वडील फुडारी रॅली आनी रोड शो करतात. दुसऱ्या पांवड्या खातीर मतदान ह्या म्हयन्याच्या 29 तारखेक जातले. भाजपचे वडील फुडारी आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह आज पूर्व बर्धमान जिल्ह्यांतल्या जमालपुरांत सलीमाबाद तरुण संघ मैदानाचेर आनी हावडांतल्या श्यामपुरान जाहीर सभांनी उलोवप करतले. त्या भायर ते हावडांत एका रोड शोंतूय वांटो घेतले. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांची राज्यांत वेंचणूक रॅली जातली. केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा पूर्व बर्धमानांतल्या बाजे प्रतापुरांत विजय संकल्प यात्रेचे फुडारपण करतले. दुसरे वटेन काँग्रेस फुडारी आनी लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी आज हुगळींतल्या श्रीरामपूर कलकत्तांतल्या शहीद मिनार आनी मोटिया ब्रुजांतल्या प्रचार सभा घेतले. तृणमूल काँग्रेसीचे फुडारी अभिषेक बॅनर्जी बशीरहाट आनी कॅनिंग वेस्टांत सभांनी उलोवप करतले. आम आदमी पक्षाक व्हडलो धपको बसला. राज्यसभेंतल्या आपाच्या 2/3 मायज खासदारांनी पक्ष सोडून भाजपान प्रवेश केला. हातूंतले 3 राज्यसभा खासदार राघव चड्डा, संदीप पाठक आनी अशोक मित्तल हांणी भाजप मुख्यालयान भेट दिवन भाजपा अध्यक्ष नितीन नबीन हांची भेट घेतली. आप सोडून भाजपान वचपाचो निर्णय घेतिल्ले हेर 4 खासदार म्हळ्यार हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम सानी आनी राजेंद्र गुप्ता. चड्डा, पाठक आनी मित्तल हांकां भाजपान येवकार दितना नितीन नबीन हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला काम करपाक तांकां शुभेच्छा दिल्यो. सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टान राघव चड्डा हांणी म्हायती दिली की भारताच्या संविधानांतल्या तरतुदींचो उपेग करून राज्यसभेंतल्या आपच्या 2/3 मायज खासदार भाजपान विलीन जाल्यात. राज्यसभेचे अध्यक्ष सीपी राधाकृष्णन हांचे कडेन सादर केल्ल्या ह्या दस्तावेजांचेर 7 खासदारांनी सयो केल्या अशी म्हायती तांणी दिली. चड्डा हांणी सांगले तांणी आनी हेर 2 खासदारांनी मेळून ती सयो केल्ली कागदपत्रां स्वता सभापतींक सुपूर्द केली. भारताची साऱ्याची सुरक्षितताय घटमूट स्थिर आनी सुव्यवस्थित आसा आनी सगळ्या मुखेल साऱ्यांची उपलब्धताय सातत्यान गरजां परस चड आसा अशें सारें खात्यान सांगला. साऱ्याच्या उणावा संबंधी हालींच्या काळांत केल्ले दावे तथ्यांचेर आधारीत नात अशें रसायन आनी सारें मंत्रालयान निवेदनान म्हळां. देशांत साऱ्याचो उणाव आशिल्ल्याचो काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी केल्लो आरोप केंद्रीय रसायन आनी सारे मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी न्हयकारला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान नड्डा हांणी मोदी सरकार शेतकारां बरोबर सदांच गंभीरपणान उबे रावला आनी देशभरांतल्या साऱ्याची उपलब्धताय सातत्यान गरजां परस चड आसा अशें अधोरेखीत केला. नड्डा हांणी खरगे हांच्या विधानाक शेतकारांची दिशाभूल करपाचो आनी गरज नासतना भय निर्माण करपाचो राजकीय हेतून केल्लो प्रयत्न अशें म्हळां. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आज जयपुराक भेट दितले. ह्या भेटी वेळार उपराष्ट्रपती राजस्थान विद्यापीठाच्या 35व्या पदवीदान सुवाळ्याक हाजीर रावतले. रजिस्ट्रार जनरल आनी जनगणना आयुक्त कार्यालया प्रमाण जनगणना 2027 खातीर देशभर टोल फ्री नंबर 1855 कार्यान्वीत जाला. ह्या हेल्पलायनी वरवीं करांची वळेरी आनी घरांच्या गणना संबंधीत मार्गदर्शन मेळटले. ही माहिती प्रादेशीक भाशांनी इंग्लीश भाशेन उपलब्ध आसतली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
भारतीय रिझर्व्ह बँकेन पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड हांकां दिल्लो बँकींग परवानो रद्द केला. ह्या बँकेक तात्काळ प्रभावान कसलोय वेव्हार करपाक बंदी घाल्या अशें रिझर्व्ह बँकेन एका निवेदनांत सांगला. पूण रिझर्व्ह बँकेन हें स्पश्ट केलां की आपलो वेव्हार बंद करतना आपल्या गिरायकांच्यो सगळ्यो ठेवी परत करपा इतली पुरेशी पुंजी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड कडेन आसा. रिझर्व्ह बँकेन म्हायती दिली की ही कारवाय मार्च 2022 दिल्ल्या आदेशा उपरांत केल्या. तातूंत बँकेक नवे गिरायक नोंदणी बंद करपाक सांगिल्ले. त्या उपरांत 2024 सुरवातेक हेर वेवसायीक निर्बंध घालून सध्याच्या गिरायकांच्या खात्यांनी ठेवी क्रेडिट वा टॉपअप करपाक बंदी घाल्ली. खास करून बँकींग क्षेत्रांत जेव्हा जागतिक विस्तार थळाव्या कर्जाकडे सुसंगत असता तेव्हाच अर्थपूर्ण उदरगत साध्य जाऊंक शकता हाचेर केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन हांणी भर दिलो. पुण्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रादेशिक थळाव्या मुख्यालयाच्या उक्तावण सुवाळ्यांत त्यो काल उलयताल्यो. बँकांची भूमिका मांडटना सीतारामन हांणी म्हळें संस्थाचो आकार वाडलो तरी लेगीत गिरायकाकडे लागींचो संबंध दवरप गरजेचें आसा. डिजिटल बँकींग आनी कृत्रीम बुद्धिमत्ता ह्या क्षेत्रांत बदल घडोवन हाडटात तरी मनशांमदलो थेट संवाद आनी भावनीक समज सोंपपाक जायना अशें तांणी. इराणचे विदेश मंत्री अब्बास राखची काल राती उसरा आपल्या प्रतिनिधी मंडळा बरोबर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद शारांत पावले. अस्तंत आशियांतले गैर सोपोवपा खातीर इराण आनी अमेरिका हांच्या मदली चर्चा परतून सुरू करपा खातीर राजनयिक यत्न सुरू आसात. ह्या चर्चेत इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई लेगीत वांटेकार जातले. बकाई हांणी एका सोशल मिडिया पोस्टान स्पश्ट केले की इराण आनी अमेरिका मदी खंयच्याच बसकेचे नियोजन ना. तशेंच तेहरानची मतां आनी हुस्के पाकिस्ताना मार्फत वॉशिंग्टना मेरेन पावयतले अशें तांणी नमूद केले. अमेरिका लेगीत उलोवण्या खातीर तयारी करता. अमेरिकेचे खाशेले दूत स्टीव विटकॉफ आनी जेरेद कुश्नर चर्चे खातीर इस्लामाबाद पावपाची शक्यताय आसा. पत्रकाराकडे उलयतना व्हाईट हाऊसच्यो प्रेस सेक्रेटरी कॅरोलीन लेविट हांणी हाका दुजोरो दिलो आनी म्हळे की उलोवणी थेट जातली. भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली छत्तीसगड हरियाणा चंदीगड मध्य प्रदेश पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश आनी विदर्भाच्या कांय वाठारांनी उष्णतेच्या लाटेचो येलो अलर्ट जारी केला. बिहार आंध्र प्रदेशचो दर्यादेगेवेलो वाठार आनी कर्नाटका गुजरात केरला माहे कोकण गोंय आनी मणिपूरच्या कांय वाठारांनी आज गरम आनी दमट हवामान आसतले. आयएमडी प्रमाण दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब आनी उत्तर प्रदेशाच्या कांय वाठारांनी फुडल्या 2 दिसां खातीर राती हवामान उष्ण आसतले. बायलांच्या क्रिकेट सर्तीत भारत आनी दक्षिण आफ्रिका हांचे मदले 5 खेळाच्या T20 माळेचो 4थो खेळ आज जॉनसबर्गांत जातलो. ह्या माळेंत दक्षिण आफ्रिकान 3-8 अशी आघाडी घेतल्या. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल बेंगलुरून एम चिन्नस्वामी स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून गुजरात टायटन्साचेर 5 विकेटींनी जैत जोडले. 206 धांवड्यांचो फाटलाव करतना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून 18.5 ओव्हरींनी 5 विकेटी वगडावन 206 धांवड्यो केल्यो. आज यजमान दिल्ली कॅपिटल्स अरुण जेटली स्टेडियमान पंजाब किंग्सा आड खेळटले. हो खेळ दनपारा 3:30 सुरू जातलो. दुसऱ्या एका खेळान यजमान राजस्थान रॉयल्स जयपूरान सवाय मानसिंग स्टेडियमान सनरायझर्स हैदराबाद आड खेळटले. हो खेळ सांजवेळा 7:30 सुरू जातलो. आनी ही आसा एक कळोवणी. प्रसार भारतीय दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदा खातीर अर्ज मागयल्यात. संपादकीय सहाय्यक वृत्तवाचक सीजी ऑपरेटर पदा खातीर इत्सूक उमेदवार आब्रिलाच्या 30 वेर मेरेन अर्ज करूंक शकतात. तशेंच आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर नैमित्तीक पदां खातीर तात्पुरत्या करारा खातीर अर्ज मागयता. मायाच्या 17 वेर मेरेन अर्ज करूं येता. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. अस्तंत बंगालान विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या निमाण्या पावण्या खातीरचो प्रचार तेंगशेर पावला. भारतीय रिझर्व्ह बँकेन पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड हांकां दिल्लो बँकींग परवानो रद्द केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो सांजवेळा 6:30.